आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदा अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 7.9% राहण्याचा अंदाज. वर्ष 2025-26 आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर. नागपुरातील स्फोटक कारखाना अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याची राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधानसभेत स्पष्टोक्ती. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात गेल्या वर्षी सुमारे 3,95,000 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झाल्याची ग्रामविकास मंत्र्यांची माहिती. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत वानखेडे मैदानावर रंगणार. आता सविस्तर बातम्या. राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती 7.9% वाढेल असा अंदाज महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधली मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणा यामुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 अहवाल विधानसभेत वित्त आणि नियोजन राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी तर विधान परिषदेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सादर केला. कृषी आणि संलग्न क्षेत्रात 3.4%, उद्योग क्षेत्रात 5.7% आणि सेवा क्षेत्रात 9% वाढीचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात राज्याची आर्थिक महसुली जमा 5,60,964 कोटी तर महसुली खर्च 6,06,855 कोटी राहील असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. राजकोषीय तूट 2.7% तसंच महसुली तूट 9% राहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या ऋणभारात 11.1% वाढ अपेक्षित असून चालू आर्थिक वर्षात राज्यावर 9,32,242 कोटींचा ऋणभार आहे. त्याचप्रमाणे राज्याचं दरडोई उत्पन्न 3,47,903 रुपये असल्याचं अहवालात म्हटलं आहे. आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सभागृहात सादर करतील. ऐकूया विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
नागपुरातील एका स्फोटकाच्या कारखान्यात स्फोट होऊन 22 जण मृत्यूमुखी पडल्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरलं. कारखान्याचा मालक आणि अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि कारखाना बंद करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार, नाना पटोले, संजय मेश्राम यांनी केली. कारखान्याचं ऑडिट होऊनही इथं स्फोट होत असेल तर निरीक्षकावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून योग्य ती कारवाई केली जाईल असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. सरकारच्या उत्तरावर समाधान न झाल्यानं विरोधी पक्ष सदस्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. यावर या प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत, याचा अहवाल आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचा विचार केला जाईल असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलं. यानंतर विरोधी पक्षानं सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत घोषणाबाजी करत सभात्याग केला. चंद्रपूर सिमेंट कंपनीत झालेल्या अपघातात 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत, त्यांनाही 50,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली. चंद्रपूर इथं या संदर्भात बैठक घेण्यात येईल. कामगार कायद्यात आवश्यक बदल सुचवण्यासाठी आमदारांची एक समिती गठीत केली जाईल असं उत्तर मंत्र्यांनी विधानसभेत दिलं. राज्यातील सिकल सेल या अनुवंशिक आजाराविरुद्ध सुरू असलेल्या अभियानाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 59,00,000 अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित तपासणी 15 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत दिली. सिकल सेल रुग्णांना संजय गांधी निराधार योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांमधून सुद्धा लाभ देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गेल्या वर्षी राज्यात जवळपास 4,00,000 घरकुलांचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. गेल्या वर्षी राज्यातील 28,24,386 घरांना मान्यता देण्यात आली ही देशाच्या इतिहासातील घरकुलांची सर्वात मोठी मंजुरी आहे. गेल्या 1 वर्षात राज्यात 3,95,222 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालं असून सध्या 23,92,242 घरकुले प्रगतीपथावर आहेत असं त्यांनी सांगितलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीकरता 10 राज्यांमधल्या 37 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून 9 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. येत्या 16 मार्चला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. देशात 2027 जनगणना होणार असल्यानं त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 4 डिजिटल साधनांचं औपचारिक उद्घाटन झालं. यात हाऊस लिस्टिंग ब्लॉक क्रिएटर वेब एप्लिकेशन HLO मोबाईल एप्लिकेशन स्वगणना पोर्टल जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली पोर्टलचा समावेश आहे. याचवेळी गृहमंत्र्यांनी जनगणना 2027 महिलांसाठी प्रगती आणि पुरुषांसाठीच्या विकास या शुभंकरचं औपचारिक उद्घाटनही केलं. नागरिक शेतकरी विद्यार्थी आणि महिला यांच्या महसूल विभागांशी संबंधित प्रश्नांचं निराकरण करणं आणि जनतेच्या तक्रारी तात्काळ निकाली काढणं तसंच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 अंतर्गत नागपूर जिल्ह्यात 13 मंडळ स्तरांवर दिनांक 7-14 मार्च आणि एप्रिल महिन्यात 10-17 एप्रिल या कालावधीत तसंच शहरी भागात नगरपालिका स्तरावर दिनांक 8-15 मे दरम्यान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचा नागरिक शेतकरी विद्यार्थी आणि महिलांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. या मंडळस्तरीय शिबिरादरम्यान सेवा हक्क अधिकाऱ्यांच्या अंतर्गत 17 सेवा उपलब्ध राहणार असून यामार्फत कागदपत्रांची तात्काळ पोहोच नागरिकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुकडेबंदी फेरफार शिबीर पोट हिस्सा भूमी अभिलेखाची दुरुस्ती ई मोजणी अशा सर्व योजनांचे देखील या शिबिरादरम्यान समाधान केलं जाईल. दरम्यान महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग सर्व्हायकल कॅन्सरचं निदान करण्यासाठी 14-15 वयोगटातील मुलींना त्यांच्या पालकांच्या संमतीनं 9 मार्चपासून HPV प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार असून हे अभियान 90 दिवस चालणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील SBL ही स्फोटकांची कंपनी बंद केली असून पेट्रोलियम आणि औद्योगिक सुरक्षा संस्था पेसो तसंच औद्योगिक सुरक्षा संचालनालय डिश यांच्या कार्यप्रणालीत जिल्हा व्यवस्थापन कायद्यानुसार काही अधिकच्या अटी घालण्याबाबत चाचपणी सुरू आहे. आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना 75 लाखांचे धनादेश वितरित केले असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ई चलान पद्धत बंद करण्याच्या मागणीसाठी सर्व वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. पण महसूल वाढवण्यासाठी नव्हे तर वाहतूक विषयक नियमांचं काटेकोर पालन होण्यासाठी ही पद्धत सुरू केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. वाहतूकदारांच्या सर्व संघटनांशी समन्वय साधण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातल्या सर्व वाहतूकदारांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. इराण इस्रायल आणि अमेरिकेच्या दरम्यानचा पश्चिम आशियातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून हे तिन्ही देश विविध आखाती देशांमधील एकमेकांच्या महत्वाच्या केंद्रांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. इस्रायलच्या वायुदलानं आज पुन्हा इराणवर एकामागोमाग एक हल्ले केले असून यात तेहरानमधल्या अनेक इमारतींना लक्ष्य करण्यात आलं आहे. इस्रायलनं आज लेबननमधल्या अनेक लष्करी तळांवर देखील हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे समुद्रात बुडालेल्या इराणी युद्धनौकेवरच्या 84 जणांचे मृतदेह आज श्रीलंकेच्या नौदलानं समुद्रातून बाहेर काढले. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवास रद्द करावा लागलेल्या प्रवाशांना प्रवासाची तारीख बदलण्याचा किंवा तिकिटाचे पूर्ण पैसे परत घेण्याचा पर्याय एअर इंडियानं उपलब्ध करून दिला आहे. पश्चिम आशियासह युनायटेड किंगडम आणि युरोपला जाणाऱ्या किंवा तिथून भारतात येणाऱ्या 10 मार्चपर्यंतच्या एअर इंडिया कंपन्यांच्या विमानांसाठी हा पर्याय उपलब्ध असेल. मात्र यासाठी तिकिटाचं आरक्षण 28 फेब्रुवारीपूर्वी निश्चित केलेलं असणं आवश्यक आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी विजेतेपदासाठी न्यूझीलंडसोबत खेळेल. हवामान. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यात आज देखील उच्चांकी कमाल तापमान कायम असून गेल्या 24 तासात 39.3 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ वर्धा इथं 38.9, अमरावती इथं 38.8 तर वाशिम इथं 38 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं आहे. नागपुरात 37.2 इतक्या कमाल तर 14.6 इतक्या किमान तापमानाची नोंद घेण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. यंदा अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 7.9% राहण्याचा अंदाज वर्ष 2025-26 आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर. आणि मग नागपुरातील स्फोटक कारखाना अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याची राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधानसभेत स्पष्टोक्ती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.